chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी अधिवेशनानंतर पाडणार. कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकामासंदर्भातील अहवाल राज्याच्या नगरविकास विभागानं मागितला असून तो त्यांना देण्यात आला आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर चिमणीचं पाडकाम होईल. या चिमणीमुळे विमानसेवेला अडथळा निर्माण होत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या दिरंगाईमुळे चिमणी पाडकामाला वेळ लागत आहे, मात्र आता चिमणीच्या पाडकामात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. पाडकाम आता अधिवेशनानंतर होणार आहे. नगरविकास खात्यानं चिमणी पाडकामाबाबत अहवाल मागवल्यामुळे चिमणीचं पाडकाम लांबणीवर गेलं आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशन कालावधीत चिमणी पाडकामाचं काम होणार नाही. अधिवेशनानंतर चिमणीचं पाडकाम होईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.